नमस्कार, मी सागर मेतकोट या मराठमोळ्या पॉडकास्टमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. या पॉडकास्टच्या पहिल्या सिरीजची आम्ही नुकतीच सांगता केली, ज्यामध्ये आम्ही 11 भाग प्रदर्शित केले होते. आता 3 मित्रांनी एकत्र येऊन कुठल्या तरी विषय घेऊन त्यावर चर्चा करणे, गप्पा मारणे हा एक उद्देश होता, पण त्यातनं आम्हाला जे विचारमंथन झालं आमचं, एकमेकांकडून फार इंटरेस्टिंग गोष्टी कळाल्या, त्यामुळे आम्हाला खूप मजा आली. आणि जेव्हा आम्ही पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवलं तेव्हा आमच्या श्रोत्या वर्गांनाही खूप आवडलं. ते त्यांनी आम्हाला छान प्रतिक्रिया दिल्या, कौतुकाची थाप दिली पाठीवर, आणि त्यासोबत नवीन नवीन विषय पण सुचवले. तर या सर्वातून जो आम्हाला हुरूप मिळालेला त्यामुळे आम्ही मेतकूटच्या पुढच्या सत्राच्या तयारीला लागलो आहोत. तर ह्या पुढच्या सत्रात मी म्हणजे सागर आणि पराग रोहित आम्ही तिघं असूच, पण आमच्यासोबत काही पाहुणे मंडळी पण येणार ज्यांनी आपापल्या क्षेत्रात काही ठोस मोलाचं काम केलेलं आहे. तर त्यांचं कार्य, त्यांच्या विषयातले त्यांचे विचार, त्यांचे अनुभव ऐकायला जेवढे आम्हाला आवडतील तेवढे तुम्हाला पण आवडतील अशी आशा करतो. तर या आमच्या पॉडकास्टला तुम्ही सबस्क्राईब करा नक्कीच. पुढच्या रविवारपासून जेव्हा नवीन एपिसोड्स येतील तेव्हा तुम्हाला त्याची माहिती लगेच कळेल. त्यामुळे आम्ही सोशल मीडियावर सर्वत्र आहोत. मेतकूट पॉडकास्ट असं सर्च केल्यावर आम्ही तुम्हाला सर्वत्र सापडू. फेसबुक म्हणा, इंस्टाग्राम म्हणा, ट्विटर म्हणा, स्पॉटीफाय म्हणा, यूट्यूब म्हणा, आम्ही सगळीकडे आहोत. आम्हाला फॉलो करायला विसरू नका. आपल्या आप्तेष्टांना, मित्रमंडळींना सांगायला विसरू नका. लवकरच भेटू पुढच्या आठवड्यापासून. तोपर्यंत नमस्कार.